ज्याला आदाम संबोधितात व जिला हवा संबोधितात त्या पहिल्या मानवाला त्याने तयार केले. त्याने जे जे निर्मिले होते त्यावर त्याला अधिकार दिला. ते देवाचे मित्र होते आणि ज्या बागेमध्ये ते राहत होते त्यात ते त्याच्याशी संभाषण करीत असत. एका विशिष्ट झाडाच्या फळाव्यतिरिक्त इतर सर्व फळे खाण्याची देवाने त्यांना परवानगी दिली. डावीकडच्या चित्रात मना केलेल्या झाडाचे फळ खाऊन ते आज्ञाभंग करीत असताना तुम्ही पाहत आहात त्यांनी पाप केले व देवाबरोबरची त्यांची सहभागिता संपुष्टात आली. उजव्या बाजूच्या चित्रात आदाम व हवेला बागेबाहेर काढून टाकून देवाने त्यांना कशी शिक्षा केली ते पहा. त्यावेळेपासून अन्न मिळवण्यासाठी सर्व लोकांना कष्ट करायला लागत आहेत व यातना आजार मृत्यू यांचा अनुभव येत आहे.